RadioMandi.com podcast.
जीएसटी प्रकरणी 3 वर्षात किती गुन्हे दाखल? सरकारने दिली आकडेवारी. बनावट जीएसटी इनव्हॉइस दिल्याप्रकरणी 3 वर्षात 1,800 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 3 वर्षात 11,500 कोटींचे हे व्यवहार बनावट पद्धतीने झाले आहेत. सरकारच्या वतीने राज्यसभेत ही माहिती देण्यात आली. ही आकडेवारी 2017-18 आर्थिक वर्षापासूनची असून गेल्या आर्थिक वर्षापर्यंत 1,220 प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद झाले होते. त्यात 9,500 कोटींचा गैरव्यवहार झाला होता. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. सरकारने दिलेल्या आकडेवारीवरून बनावट इनव्हॉइस देण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारकडून राज्यसभेत देण्यात आलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे की सरकारने 3 वर्षात इनपुट टॅक्स क्रेडिट घेताना दिलेल्या चुकीच्या बनावट इनव्हॉइस प्रकरणात 1,796 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. देशात जुलै 2017 GST ही एकच कर प्रणाली लागू झाली. उत्पादन झालेल्या किंवा पुरवठा झालेल्या वस्तूंवर जर आधीच्या स्टेजमध्ये टॅक्स जमा केलेला असेल तर त्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याची सुविधा या कर प्रणालीत देण्यात आली. पण व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी त्याचा गैरवापर करण्यास सुरुवात केली. कागदोपत्री बनावट GST इनव्हॉइस दाखवून त्याचा क्लेम घेण्यास सुरुवात केली. 2017-18 या आर्थिक वर्षातील शेवटच्या 9 महिन्यात केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने 14.15 कोटी रुपयांचे व्यवहार असलेल्या 8 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता. पुढच्या वर्षी सरकारने 9,470 कोटी रुपयांचा व्यवहार असलेल्या 1,220 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात आतापर्यंत 568 प्रकरणांची नोंद झाली आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी सगळ्यांनी बनावट GST इनव्हॉइस दाखवले आहेत. त्याची रक्कम सुमारे 2,000 कोटींवर जाते.